नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. वाराणसी हे फक्त प्राचीन शहर राहिलेलं नसून प्रगतीचं एक मॉडेल झालं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वाराणसीमध्ये आज 3,880 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. काशीमध्ये पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाली असून धार्मिक पर्यटनाला चालना मिळत असल्याचं सांगून त्यांनी शहराच्या जलद विकासावर प्रकाश टाकला. दरम्यान विद्युत पुरवठा क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी पंतप्रधान आज उत्तर प्रदेशात जौनपूर, चंदोली आणि गाझीपूर जिल्ह्यांमध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन करतील. त्यानंतर ते मध्य प्रदेशात जाणार असून ईसागड इथल्या गुरुजी महाराज मंदिरात दर्शन घेऊन पूजा करतील. आनंदपूर धाम इथं एका सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार आहेत. आनंदपूर धामची स्थापना आध्यात्मिक आणि सामाजिक सेवेच्या उद्देशांसाठी करण्यात आली आहे. श्री आनंदपूर ट्रस्ट कॅम्पस अंतर्गत शेतीविषयक उपक्रम चालवले जातात. 315 हेक्टर क्षेत्रफळावर उभारलेल्या या मंदिरात 500 अधिक गायी असलेली आधुनिक गोशाळा आहे. केंद्र सरकार अंमली पदार्थ उत्पादकांचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न करत असून संबंधित संस्थांवर कठोर कारवाई करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. आसाममध्ये 24,32,00,000 रुपये किमतीचे 30 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. या कारवाईसाठी अंमली पदार्थ नियंत्रण मंडळ, आसाम पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचं शहा यांनी अभिनंदन केलं आहे. नवीन डेटा संरक्षण नियमांतर्गत आरटीआय म्हणजेच माहितीच्या अधिकाराखाली खुलासे सुरूच राहतील असं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या पोस्टला उत्तर देताना वैष्णव यांनी ही माहिती दिली. नवीन डेटा संरक्षण नियम माहिती उघड करण्यास प्रतिबंधित करणार नाही तर व्यक्तींच्या गोपनीयतेचे अधिकार बळकट करणं आणि कायद्याचा संभाव्य गैरवापर रोखणं हा नव्या नियमांचा उद्देश आहे असं वैष्णव यांनी सांगितलं. थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली आहे. महात्मा फुले हे मानवतेचे खरे सेवक होते. त्यांनी समाजातील शोषित आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी आपलं जीवन समर्पित केलं. देशासाठी त्यांचं अमूल्य योगदान प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केलं. पवार यांनी आज सकाळी पुण्यात फुलेवाड्याला भेट देऊन महात्मा फुले यांना अभिवादन केलं. फुलेवाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या भव्य स्मारकासाठी आजूबाजूची जमीन मिळावी यासाठी सरकार प्रयत्न करत असून अनेक जण तयार झाले आहेत. यासाठी सरकारनं यापूर्वीच 200 कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली असल्याचं त्यांनी सांगितलं. जमिनी देणाऱ्यांचं योग्य आणि चांगल्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल अशी ग्वाही देखील पवार यांनी दिली. केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयामार्फत 2022-23 या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या पंचायत प्रगती निर्देशांकात नांदेड जिल्ह्यानं उत्कृष्ट कामगिरी केली आहे. राज्यातल्या पहिल्या 25 ग्रामपंचायतींच्या यादीमध्ये तब्बल 9 ग्रामपंचायती नांदेड जिल्ह्यातल्या असून हिमायतनगर तालुक्यातल्या जवळगाव ग्रामपंचायतीनं 80.21 गुणांसह राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यातल्या यशस्वी ग्रामपंचायतींमध्ये हिमायतनगर तालुक्यातल्या जवळगाव, पळसपूर, खडकी, विरसानी, एकघरी, पारडी तसंच भोकर तालुक्यातल्या नारवट तर माहूर तालुक्यातल्या लांजी आणि तुलसी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अमेरिकेत फ्लोरिडा इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात भारताचा धीरज बोम्मादेवरा, अतनु दास आणि तरुणदीप राय यांचा रिकर्व संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. काल उपांत्य फेरीत या संघानं स्पेनचा 6-2 असा पराभव केला. अंतिम फेरीत भारतीय संघाचा सामना येत्या रविवारी चीनसोबत होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना होणार आहे. चेन्नई इथं संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत गुणतालिकेत गुजरात टायटन्सचा संघ 5 पैकी 4 सामने जिंकून 8 गुणांसह पहिल्या स्थानावर तर 3 सामने जिंकून 6 गुण पटकावलेला दिल्ली कॅपिटल्सचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. मराठवाड्यात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. उद्या कोकणासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10